चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वीजी डेली शुगर मार्केट अपडेट, शुक्रवार 15 मे 2020। डोमेस्टिक मार्केट मध्ये देशभर बाजार स्थिर राहिला। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3080 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये S30 साखरेचा व्यापार 3200 रुपये ते 3250 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये M30चा व्यापार 3100 रुपये ते 3125 रुपये होता। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3130 रुपये ते 3140 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3320 रुपये ते 3375 रुपये राहिला। तामिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3265 रुपये ते 3380 रुपये होता, तर M30चा व्यापार 3350 रुपये ते 3375 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केटमध्ये लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $362 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 10.54 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.881 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.84 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 2150 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $28.37 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 25.16 अंकांनी खाली येऊन 31,097.73 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी -5.90 अंकांनी खाली येऊन 9,136.85 अंकावर बंद झाला।